केला भारत मातेला आदि नमन महाराष्ट्राला भारत मातेला भारत मातेला संताच्या पवित्र चरणाला पवित्र चरणाला आज गातो शिवरायाला आज गातो शिवरायाला शिवाजीच्या पराक्रमाला शाहीर विजय गातो पोवाड्याला गातो पोवाड्याला जिरहाजीजी
गातो पोवाड्याला जिरहाजीजी गातो पोवाड्याला जिरहाजीजी
या जाणत्या राजाची अलौकिक प्रतिमा अरे आज 350 वर्ष होऊन गेली तरी आपल्या हृदयामध्ये आहे त्या राजाबद्दल आपणाला अजून सुद्धा आत्मीयता आहे तो राजाच मुळी जाणता होता आणि म्हणून सुद्धा आज शिवाजीचं नाव घेता क्षणी 80 वर्षाचा म्हातारा ही खवळून उठायला नाचायला लागतो अशी ताकद त्या नावामध्ये आहे आणि त्याच यशस्वी राजाचं गुणगान मी आपणा समोर सादर करत आहे. या राजाच्या जीवनामध्ये घडलेल्या काही महत्वाचे प्रसंग मी आपणा समोर सादर करत आहे. कोण जातो शिवा धरण्याला पकडून आना शिवाजीला आना शिवाजीला जिरहाजी
आना शिवाजीला जिरहाजी आना शिवाजीला जिरहाजी.
त्या शिवाजी राजानं प्रत्येकालाच पाणी पाजलं होतं. अरे कुणाची ताकद होती त्या शिवाजी राजाला पकडून आणायची? दरबारामध्ये तो विडा ठेवतात. बडी बेगम साहेबा बोलली की आपल्या दरबारामध्ये शिवाजीला पकडून आणण्या इतका सामर्थ्यवान पुरुष नाही. तिचे हे वाक्य ऐकून सर्वांच्या माना शर्मेनं खाली झुकल्या आणि इतक्या मध्ये कोपऱ्यातून आवाज आला, मैले आऊंगा शिवाजी को मैले आऊंगा. कोपऱ्यामधून येणारा हा आवाज कोणाचा होता? अफजल खानाचा. आपल्या पायातल्या चढाव कर 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 वाजवत तो निघालेला आहे आणि बादशाहच्या समोर आला. तपकातला तो विडा उचलला आणि म्हणत आहे, मी शिवाजी राजाला पकडून आणतो. बादशाला आनंद झाला आनंद झाला. 60,000 दिल फौजेला 60,000 दिल फौजेला पकडून आणा शिवाजीला आणा शिवाजीला जिरहाजी
आणा शिवाजीला जिरहाजी आणा शिवाजीला जिरहाजी.
शिवाजी राजाला पकडून आणण्याकरता अफजल खान मोठ्या सैन्यानिशी निघालेला आहे. अफजल खान शिवाजी राजाला धरण्यासाठी जाणार ही बातमी वाऱ्यासारखी त्याच्या पत्नीच्या कानापर्यंत जाऊन पोहोचली आणि ती खानाला काय म्हणत आहे, आप मत जाओ क्यों दगा होगा। खानाला राग आला आणि रागाच्या सरची त्यानं आपल्या पत्नीच्या एकच मुस्कारात मारली। मुस्कारी सरशी खानाची बायको खलास झाली आणि या खानानं राहिलेल्या बायका त्या विहिरीमध्ये मारून टाकल्या। या खानाला बायका होत्या 63 आणि या 63 बायकामधली ही महान पतिव्रता ती अफजल खानानं एका फटक्यामध्ये खलास केली आणि खान निघालेला आहे।